2020 संपते, कोविड बऱ्यापैकी स्लो झाला आहे, तर नवं दशक येत आहे. तर ह्या नव्या दशकामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत जगाकडून, भारताकडून काय घडायला हवं असं तुम्हाला वाटतं?
मी नंबर एकवर ठेवीन पर्यावरणाचं संरक्षण. कारण कोरोनाच काय, संभाव्य अण्वस्त्र युद्धापेक्षासुद्धा पर्यावरणाचा ढासळलेला समतोल हे मानवतेसमोरचं आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासमोरचं सुद्धा गंभीर आव्हान आहे. त्यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये आता हा पॅरिसचा करार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यामुळे पुन्हा एकदा जो बायडन अमेरिकेला पॅरिस करारामध्ये आणतील. पुन्हा पॅरिस करार पाळला तरी 21व्या शतकाअखेर 3.6 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर वाढणार आहे. ते जर वाढलं तर समुद्राची पातळी 6 मीटरनी वर जाणार आहे. जगाची 40% लोकसंख्या समुद्र काठावर राहते आणि नुसती टक्क्याच्या भाषेत 40 नाही आहे तर सगळी आर्थिक केंद्र समुद्र काठावर आहेत. आणि यामधून निर्माण होणारे जे निर्वासितांच्या समस्या आहेत, देशोदेशींची युद्ध आहेत, 2/3 बांगलादेश पाण्याखाली जाणार आहे. आपण चालू वर्षीसुद्धा पाहतो की एका बाजूला कोरोनाचं संकट असताना भारतासकट, पाकिस्तान आणि बांगलादेशसकट जगातल्या इतक्या ठिकाणी भीषण पूर आलेले आहेत, हीट वेव्ज आलेले आहेत, त्यानंतर नैसर्गिक आपत्तींचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे. तेव्हा येत्या दशकामध्ये सर्व मानवतेने एकत्रितपणाने पर्यावरणाच्या प्रश्नावर ठोस पावलं उचलून हे दशक आपण जेव्हा 10 वर्षांनी पुन्हा चर्चा करायला बसू तेव्हा आपल्याला एक आनंद व्यक्त करता आला पाहिजे की माणसांनी त्यावर मात केली. ते येऊन भिडतं कार्बन फुटप्रिंट, तर हवेतले कार्बनचे पार्टिकल्स पर मिलियन हे कमी करणे आणि प्रत्येक व्यक्तीनीसुद्धा लक्ष देणे की मी पर्यावरणाला अनुकूल जगीन. याला शास्त्रज्ञ डॅनियल गोलमान यांनी इकॉलॉजिकल कोशंट असा शब्द वापरला की मी जगत असताना माझा कार्बन फुटप्रिंट किती. तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जे भारतीय मूल्य तिकडे पुन्हा एकदा आपल्याला या 10 वर्षांमध्ये जायला लागेल. आणि या 10 वर्षामध्ये मी पाहतो आहे की फार वेगाने टेक्नॉलॉजिकल बदल होणार आहेत. ज्या बदलांची आत्ता कल्पना आपण करणं चालू केलं अशा वेगाने 1970च्या दशकामध्ये अमेरिकन विचारवंत ऑल्विन टॉफलरचं फ्युचर शॉक हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी मांडलं होतं की मानवाचा वेग, बदलाचा वेग एवढा वाढणार आहे की त्याच्याशी जुळवून घेता घेता माणसाच्या तोंडाला फेस येणार आहे. आणि टॉफलरनी म्हटलं होतं की नुसता बदलाचा वेग वाढणार नाही आहे तर वेग वाढण्याचा वेगसुद्धा वाढणार आहे. आणि आपण त्या काळामध्ये आत्ता आपण पाहतो आहोत. आणि ज्या वेगाने टेक्नॉलॉजी येत चाललेली आहे, पुन्हा त्यातलं एक उदाहरण म्हणजे आत्ता ज्या प्रकारची जॉब्स आहेत यातली 65% जॉब येत्या 10 वर्षात असणारच नाही आहेत. आणि येत्या 10 वर्षामध्ये आत्ताच्या तरुणांवर ज्या प्रकारची जॉब्स करायची वेळ येणार आहे त्यातली 65% जॉब्स आत्ता अस्तित्वात नाही, ती या 10 वर्षात निर्माण होणार आहेत. तेव्हा आपण येत्या 10 वर्षामध्ये एका म्हणजे आपल्याला गरगरायला होईल अशा विलक्षण वेगाने कालखंडामध्ये आपण जातो. तिथे मी डोळे लावून बसलेलो आहे की भारत त्याला पुरून उरला पाहिजे. चीनशी स्पर्धेमध्ये भारत या दशकाअखेर चीनच्या तोडीस तोड म्हणून उभा राहिला पाहिजे. मला आर्थिक गणित माहिती आहे की आपल्याला डबल डिजिट ग्रोथ रेट ठेवावा लागेल आणि तो 30 वर्ष ठेवायला लागेल तर केव्हा तरी 2045च्या सुमाराला आपण चीनच्या तोडीस तोड येऊ. पण आता काल परवामध्येच अनेक आंतरराष्ट्रीय एजन्सीचे सुद्धा रिपोर्ट आहेत की या दशकामध्ये भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होऊ शकते. आता ते शकते आणि होणे यातलं अंतर 10 वर्षांच्या मध्ये दिसेल. तिथलं सगळ्यात मोठं आव्हान मला वाटतं डेमोग्राफिक डिव्हिडंड, म्हणजे भारताची 66% लोकसंख्या वयवर्ष 35च्या खाली आहे. यांना जर जॉब मिळाले तर ते भारताचा तो ॲसेट आहे. आपल्यासमोरचं आव्हान आहे दर महिन्याला 1 मिलियन 10 लाख नवे जॉब्स. तर सरकारी धोरणांपासून आपल्यापर्यंत मी या 10 वर्षामधलं मुख्य आव्हान हे तरुणांची टेक्नॉलॉजीवरची पकड आणि ह्या बदलत्या काळामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता येण्याची क्षमता आणि याला दिलेली सरकारी धोरणांची जोड.
तुम्ही शेवटी म्हणजे खूप मुद्दे मांडलेत, त्याच्यावर मी येईनच, पण त्यातला एक मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे सरकारी धोरणं. तुम्ही स्वतः सरकारी अधिकारी राहिलेले आहात, तर ज्या गतीनं आत्ता भवताल बदलत आहे त्या गतीनं आपली व्यवस्था ज्याला म्हणतो, म्हणजे उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तर त्याला कसे कायदे करायचे, त्यानं जे सामाजिक राजकीय भौगोलिक बदल होत आहेत त्याला कसं सामोरं जायचं, तर सरकार म्हणून बदलायची गती आणि समाजाची बदलायची गती याच्यामुळे काही फ्रॅक्शन होऊ शकतात?
याच्यामुळे होऊ शकते. सरकारी व्यवस्थेचा बदलाचा वेग दुर्दैवाने कमी आहे. यावर पंतप्रधानांनी सुद्धा सरकारी यंत्रणेकडे नाराजी व्यक्त केली असं मला दिल्लीतनं समजले. पण आता सायबर क्राईमसारखा विषय घ्या किंवा तुमच्या खिशातला मोबाईल हे यापुढे चलन आहे.
बरोबर.
तर त्याची क्राईमची इन्व्हेस्टिगेशन्स, याचं पोलीसचं ट्रेनिंग, ओरिएंटेशन, किंवा समाजामध्ये स्त्रियांच्या विरुद्ध वाढते गुन्हे, हा एक मी याला तीव्र दुःखद ट्रेंड म्हणतो की एका बाजूला प्रगतीच्या इतक्या सगळ्या विलक्षण, एका बाजूला स्त्री समाजाच्या सर्व हिस्स्यामध्ये समानतेने सहभागी होते आणि रोजचे पेपर उघडावेत तर ते वाचताना त्रास होतो इतके भयंकर. ह्या बदलांना सामोरे जाताना सरकारी व्यवस्था अजून पुरेशी वेगाने बदलत नाही, पण तिला बदलावं लागेल. कारण या 10 वर्षाचा संदेश चेंज ऑर पेरिश, म्हणजे नाहीतर ती व्यवस्था मोडून पडायची वेळ येईल.
आपण सरकारच्या पातळीवर बोललो, त्याच पातळीवर तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडन. तर येणाऱ्या दशकात टिकायचं असेल तर विशेषतः तरुण आहे ना, तर स्वतःमध्ये नक्की काय बदल केले पाहिजेत म्हणजे ते या बदलांना सामोरे जाऊ शकतील?
एक म्हणजे जगातल्या बदलांचा अभ्यास पाहिजे, दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजीवर ग्रिप पाहिजे. आणि नवी नवी येणारी टेक्नॉलॉजी ही प्रत्येकाला, त्या त्या तरुणाला तुझ्या जीवनाशी संबंधित जी टेक्नॉलॉजी आहे तिच्यावर तुझी पकड पाहिजे. आणि त्यात जे नवीन नवीन येतं आहे ते येण्याच्या किमान तेवढ्या वेगाने त्याची शिकून घेण्याची तयारी पाहिजे. तसंच मला हे म्हणायचं आहे की इथून पुढच्या 10 वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेची तयार नोकऱ्या पुरवण्याची क्षमता कमी असणार आहे. माझी, मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो का, म्हणजे आंत्रप्रेन्युअरशिपला महत्त्व येणार आणि त्या आंत्रप्रेन्युअरशिपचं वैयक्तिक पातळीचं किमान आविष्करण म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. तर टेक्नॉलॉजीवरच्या ग्रीपच्या आधारे मी स्वतःला, मी स्वतःचं जॉब उभं करू शकतो आणि एक सन्मान आणि जगण्या एवढा माझ्या बळावर पैसाही मी मिळवू शकतो, अशी दिशा आंत्रप्रेन्युअरशिप आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट इकडे जाते ती.
बरोबर. आपण तरुणाईविषयी बोललो, सरकारी अधिकारी किंवा सरकारविषयी बोललो, पण ओव्हरऑल भारत म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता की आपल्याला पुढे जायचं आहे, चीनला पाठिंबा टाकायचा आहे, तर भारताचं म्हणून पुढच्या दशकाचं काय उद्दिष्ट असायला हवं? म्हणजे कॉन्टेक्स्ट असा आहे की राष्ट्रगुरू बनणं, महासत्ता बनणं, का फक्त आपल्या आपल्या गतीनं प्रगती करत राहणं? भारतानं काय ध्येय ठेवावं?
2030 अखेर $10 trillion असं
बर,
म्हणजे क्वांटिफाय जर करता येणार असेल तर फोकस आर्थिक विकासावर दिला पाहिजे.
बर.
तो देताना फोकस जॉब क्रिएशनवर दिला पाहिजे. आणि त्याचं स्टेट गणित आहे की आपण जर डबल डिजिट ग्रोथ रेट ठेवला तर आपण महिना 1 million 10 lakh प्रमाणे वर्षाला 1 crore 20 lakh अशी पुढची 25 ते 30 वर्ष, ते दशकाचं सुद्धा आव्हान आहे. तर 2030 अखेर डॉलरच्या भाषेत भारताची अर्थव्यवस्था $10 trillion, पण पॉवर परचेसिंग पॉवर पॅरिटी याच्यामध्ये तर ती अमेरिकेच्या तोडीस तोड अर्थव्यवस्था, म्हणजे अमेरिकेची आत्ता सुमारे $24 trillion आहे. तर आपल्याला 2030 अखेर PPP निकषावर $24 trillion हे मी क्वांटिफाय करता येणारं स्वप्न म्हणून समोर ठेवलं.
आणि हे आपण पूर्ण करू शकतो असा विश्वास?
आता मी जरा जास्तच म्हणतोय असं कोणी जरूर म्हणू शकेल आणि तसं म्हणलं तर मला मान्य आहे, पण मुळामध्ये मी आशावादी आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहायचं तर तो आशावादाला बुद्धिनिष्ठेची सुद्धा जोड द्यावी लागते. तर हे एकटा मी म्हणतोय असं नाही आहे, IMF म्हटलं आहे, वर्ल्ड बँकेने म्हटलं आहे, हा जॉर्ज सोरोसचा जो रिपोर्ट पब्लिश होतो त्यांनी म्हटलं आहे, अगदी अलीकडे एशिया डेव्हलपमेंट बँक यांनी म्हटलं आहे की 2030 अखेर भारत $10 trillion अर्थव्यवस्था होऊ शकतो. हे पोटेन्शियल भारतीय अर्थव्यवस्थेकडे, आता ते पोटेन्शियल प्रत्यक्ष रिअलाईज करणे हा म्हणजे या 10 वर्षाचा प्रवास राहील. तेव्हा मी आहे आशावादी की हे आपल्याला शक्य कोटीतलं आहे.
ह्या सगळ्याला गरज पडेल ती म्हणजे पॉलिटिकल विल्स, कारण आपण कायमच पॉलिटिकल इकॉनॉमी असा शब्द वापरतोय. तर भारताच्या राजकीय पटलावर पुढच्या 10 वर्षात काय घडेल असं तुम्हाला वाटतं?
आजच्या तारखेचं गणित लक्षात घ्यायचं झालं तर भाजप हा देशाचा एक प्रमुख पक्ष पुढच्या 10 वर्षातसुद्धा चालू राहील. मला म्हणायचं आहे की जेव्हा काँग्रेस एक देशव्यापी पक्ष होता आणि नंबर एकचा, तेव्हासुद्धा मी हे म्हणायचो की काँग्रेसला जो विरोधी पक्ष उभारायला पाहिजे तो अखिल भारतीयच उभारायला पाहिजे. आणि गेल्या 30-40 वर्षांच्यामध्ये काँग्रेसला पर्याय देऊ शकण्याची शक्यता एक भारतीय जनता पक्षाकडे होती किंवा दुसरी मग कम्युनिस्टांच्याकडे होती. पण एकूण सोव्हिएट रशियाच्या पतनापासून कम्युनिस्ट विचारधारा आणि कम्युनिस्ट संघटना यांची जी पिछेहाट चालू आहे ती अजूनही संपायला तयार नाही. किंवा मला म्हणायचं आहे की कम्युनिझमला विचारधारा म्हणून किंवा संघटना म्हणून सोव्हिएट रशियाचं पतन आणि चीननी भांडवलशाही धोरणं स्वीकारणे याची अजून उत्तरच सापडलेली नाही, त्याला सामोरं कसं जायचं. त्यामुळे ह्या काळामध्ये मग आता भारतीय जनता पक्षाचा एक राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून उदय होताना आपल्याला दिसतो. मग मला म्हणायचं आहे की देशाच्या राजकीय चित्रामध्ये एक जबाबदार विरोधी पक्ष किंवा जो देशव्यापी भाजपला पर्याय ठरू शकतो ही ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेसची आहे. मग आता काँग्रेसचं पुनरुज्जीवन होऊ शकेल का? तर काँग्रेसला मनाने अनुकूल असलेलेच विचारवंत रामचंद्र गुहा ह्यांनी कधीच डिक्लेअर केलं आहे दॅट काँग्रेस इज इन टर्मिनल डिक्लाईन, की म्हणजे शेवटाकडेच वाटचाल चालू आहे. पण राजकीय शक्तींचं असं सांगता येत नसतं. 1984 निवडणुकीमध्ये राजीव गांधींना तुफान बहुमत मिळालं तेव्हा भाजपकडे 2 जागा होत्या. आणि मग आपण 2014 आणि 2019 तेव्हा राजकारणामध्ये असं झटकून टाकता येत नसतं, होऊ शकतं पुनरुज्जीवन, पण देशव्यापी पर्यायी शक्तीसुद्धा उभ्या राहाव्या लागतील. एक मला सतत वाटत राहतं की भारताचा बौद्ध वारसा हा सुद्धा समृद्ध आहे आणि भाजपला सुद्धा पर्यायी म्हणून कोणाला समोर उभं राहायचं असेल तर तो भारताचा एक अखिल भारतीय बौद्ध वारसा घेऊन चा अखिल भारतीय राजकीय पर्याय हा त्यातून आकाराला येऊ शकतो असं मला वाटतं.
राजकीय तर आपण बोललो, पण याच्या पद्धतीनं जी एक सामाजिक वीण आहे आणि त्याला जो एक आर्थिक ताण आला, मग वेगवेगळ्या शेतकरी समूहांची सगळीकडची आंदोलनं असतील प्रत्येक राज्यात, पाटीदार समूहाचा असेल, जाट समूहाचा असेल, किंवा एक ओव्हरऑल सोशल मीडिया तंत्रज्ञानामुळे असलेलं पोलरायझेशन असेल, तर भारताची सामाजिक वीण येणाऱ्या दशकात घट्ट राहील.
माझ्या मनात काळजी आहे त्याची, कितीही आशावादी असलो तरी काळजी आहे. कारण जातीपातींचे ताणतणाव आणि धर्मांचे सुद्धा, त्यातून हिंदू मुस्लिम तणाव वाढू शकतो, तो मुद्दाम वाढवण्याचा विदेशी शक्तींचा प्लॅन पण आहे. मग पाकिस्तानला भारताची काळजी करण्याचं कारण असणार नाही, त्यामुळे ज्यापासून आपल्याला सांभाळावं लागेल असा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे या विविध प्रकारचे सामाजिक ताणतणाव.
सो शेवटाकडे येताना येणाऱ्या दशकात कोणती प्रमुख चॅलेंजेस भारतापुढे येऊ शकतात याची समजा क्रमवारी लावायची ठरवली की ह्याच्यावर फोकस केला पाहिजे, हा त्रास देऊ शकतो, तर अशी चॅलेंजेस कुठली?
नंबर 1 अर्थव्यवस्था ठेवेन मी, आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण मगापासून जी चर्चा केली ती जॉब क्रिएशन आणि तरुणांना जॉब मिळणे हे नंबर 1 ठेवेन. त्याच्याच बरोबरीने जे जागतिक आव्हान आहे ते भारताला सुद्धा आहे, ते म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणाचं. आणि भारताचा जागतिक प्रदूषणातला वाटा कमी आहे पण आपल्याकडचं पर्यावरणाला हानी पोचलेलीच आहे, त्यामुळे या 10 वर्षांमध्ये जंगलं वाढणे हा एडवर्ड विल्सन हा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी हाफ अर्थ असं एक सोल्युशन सुचवलेलं आहे. तो म्हणतो की जमिनीच्या 50% भाग जर जंगलाखाली आणला तर पृथ्वीचं पर्यावरण पुन्हा नीट प्रस्थापित होऊ शकेल. तर भारताचं जंगलाचं प्रमाण 11% आहे आत्ता कुठे, तेव्हा पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन हे सुद्धा आव्हान आहे. तिसरं मी म्हणेन टेक्नॉलॉजी, आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण अद्ययावत असणे, ती टेक्नॉलॉजी एतद्देशीय असणे हे आव्हान म्हणेन. आणि चौथं ज्यांनी आत्ता आपण शेवट केला होता हे सामाजिक ताणतणाव हे भारतासमोरचं मोठं आव्हान ठरेल.
सो आपण एका बाजूला कुठं जायचं ते बघितलं, तुम्ही तर ते क्वांटिफाय करून दिलं, चॅलेंजेस सांगितलेत, तरुणाईनं काय केलं ते सांगितलं. सो या मुलाखतीच्या शेवटाला, नवीन वर्ष सुरू झालं आहे, कोविडचा इतिहास थोडासा मागं पडतोय, जे काही आपले व्ह्युअर्स आहेत तर तुमच्या अनुभवातून तुम्हाला कोणत्या मेसेजनं किंवा कोणत्या मुद्द्यावरती ही मुलाखत हिचा शेवट करायला हवा?
आपण हे सुरू व्हायच्या आधी सहज आपल्या बोलत होतो आणि इन्फॉर्मली आपल्या बोलण्यात आलं की अनेकांच्या मनात अनेक तरांचे प्रश्न आहेत पण त्याला उत्तरं सापडत नाही. तर मला उत्तराची एक दिशा सुचवायची, ती मी माझ्या परीने जे शैक्षणिक काम करतोय त्याच्यामध्ये करतोय, तिला आम्ही नाव 3 सूत्री दिली, स्वतःला ओळख. तर मला शेवट करताना आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना देताना, अरे तू स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, जीवनाचा प्रवास हा स्वची ओळखच्या दिशेने पाहिजे. तुझं जीवनातलं क्षेत्र त्यानुसार निवड आणि त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे, असे स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे, इकडे आपली सर्वांची वाटचाल होऊ दे अशी मला शुभेच्छा पण द्यायची आहे आणि असला तर मेसेज हा द्यायचा
आहे. सर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही नेहमीप्रमाणे सर्वांगानं 2 दशकांचा पट उलगडवून दाखवलात. तुमच्याशी परत परत अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आवडेल. 10 वर्षांना आपण परत पुढचा दशक वेधही करू, पण आज इथेच थांबूया. धन्यवाद.
नमस्ते.